हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो। श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
किती मी पाहुआता, किती मनी तुझला स्मरू, प्राण कंठी सखया धीर कुठवर मी धरू, वाट कुठवर पाहुआता, किती मनी तुझला स्मरू, प्राण कंठी ये सखया धीर कुठवर मी धरू। भावनांचा रंग सरला, जीवनाचा अंत आला, भावनांचा रंग सरला, जीवनाचा अंत आला, रे दयाळा रे कृपाळा, धीर कुठवर मी धरू, रे दयाळा रे कृपाळा, धीर कुठवर मी धरू, वाट कुठवर पाहुआता, किती मनी तुझला स्मरू, प्राण कंठी ये सखया धीर कुठवर मी धरू। पहाया एक आशा करू नको माझी निराशा, तुझ पहाया एक आशा करू नको माझी निराशा, ये मेघा रूढ सतया नको विलंब रे करू, ये मेघा रूढ सधया नको विलंब रे करू, वाट कुठवर पाहुआता, किती मनी तुझला स्मरू, कानकंठी येई सखया धीर कुठवर मी धरू, धीर कुठवर मी धरू, धीर कुठवर मी धरू।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम।
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, आपण शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक जे सिस्टर एलेन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे याचे अध्ययन करीत आहोत। आणि आजच्या अध्ययनासाठी जो अध्याय निवडला आहे तो आहे 11वा आणि याचे शीर्षक आहे सैतानाची शेवटल्या दिवसातील फसवणूक। चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र आणि शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक उघडूयात आणि आज आपल्याला 11वा अध्याय कुठला बोध करत आहे याविषयी आपण आपले लक्ष केंद्रित करूयात। ख्रिस्तीपणाच्या पेहरावाखाली आपण जगाच्या इतिहासाच्या शेवटाकडे जात आहोत आणि सैतान अगोदर करीत नव्हता इतके काम करीत आहे। ख्रिस्ती जगाचा व्यवस्थापक होण्याचा तो ऑटोकाट प्रयत्न करीत आहे। तो त्याच्याकडे असणाऱ्या चमत्काराने अलौकिकतेने कार्य करीत आहे। हा सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो। कट करून सर्व जग आपल्या ताब्यात घेण्याची त्याची योजना आहे। ख्रिस्तीपणाच्या पेहरावाखाली आपला दुष्टपणा लपवून तो ख्रिस्ती लोकांवर हक्काने आरोप ठेवून स्वतः ख्रिस्तीपणाचा आव आणतो। देवाचे वचन जाहीर करते की शत्रूचा कावा लक्षात येतो जेव्हा तो त्याच्या हस्तका करवी असे काही जाळे टाकतो की साधेल तर निवडलेल्यास देखील फसवावे म्हणून मोठी चिन्हे व अद्भुते दाखवितील। मत्तयकृत शुभवर्तमानाचा 24वा अध्याय 24वा वचन। जसा आत्मा बायबल वरील विश्वास वाढवितो तसे बायबल व मंडळी वरील विश्वास व सन्मान वाढतो। मंडळीच्या कार्याचे स्पष्टीकरण होते, आत्म्याचे सामर्थ्य दिसून येते। महान संघर्ष पान नंबर 855। आपल्या जगामध्ये बळकट आवाज व अनिती किंवा पाप्यांना कमी लेखणारा किंवा टाकाऊ करणार नाही, परंतु देवाच्या वचनाकरवी सदाचारी आणि सन्मानित करणारा असा आहे। परंतु पाप करणाऱ्याला आणखीन एक आवाज येतो, तो उत्तेजित करणारा असतो। यामुळे बुद्धिमत्ता, कला, दया आणि उदारता असे दयाळू शब्द ही असतात, परंतु हा सैतानाचा फसवा डाव असतो। सैतान आवडीच्या गोष्टीचे आमिष दाखवून त्यांना फसवितो आणि नाशाच्या तुटक्या कट्यावर आणि कड्यावर आणून सोडतो। ख्रिस्ती मंडळीमध्ये सुद्धा आपल्या स्वतःच्या मध्ये मोठा धोका आहे, त्यापासून सावध राहावे। देवाच्या मंडळीमध्ये विघ्न आणणारे देवाच्या मंडळीमध्ये मिसळून जातात आणि मंडळीमध्ये तट व फुटी पाडण्याचे काम करीत असतात। अविश्वासू लोकांची अपेक्षा असते की जे देवाचे लोक आहेत ते येशूवर देवावर विश्वास ठेवतात व त्याच्या आज्ञांचे पालन करतात, त्याचा सन्मान करतात आणि जीवनातील एक भाग बनवितात। त्यांच्या देवाचे उदाहरणे आणि प्रभावी कार्यात ते देवाचे लोक आहेत हे प्रदर्शित होते। परंतु आपण सत्याला अडथळा बनून विरुद्ध पार्टीची वकिली करीत असतो। अविश्वासाची आवड, संशय व अंधाराची आवड करणे, दुष्ट आत्म्याच्या अस्तित्वाला जास्त प्राधान्य देणे, असे केल्याने आपण सैतानाच्या योजनेसाठी वाट करून देतो। पवित्र शास्त्र विरोधी खोटे आत्मे। वर्तमान काळातील सत्य देवाच्या लोकांना पूर्णपणे ठाऊक असणे आवश्यक आहे व त्याचे पालन करणे बंधनकारक आहे। ही सत्य बायबल मध्ये आहेत। तसेच त्यांना मृतांची अवस्था समजणे आवश्यक आहे, कारण दुष्टात्मे लोकांबरोबर त्यांच्या नातेवाईकांच्या रूपाने येऊन सांगतील की शाब्बातामध्ये बदल करण्यात आला आहे। तसेच पवित्र शास्त्रात नसलेली सत्य ते सांगतील। खोटे आत्मे प्रेषितांचे सोंग आणतात आणि पृथ्वीवर जिवंत असताना प्रेषितांनी पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन जे काही लिहिले त्याच्या अगदी उलट गोष्टींचा प्रचार ते करतात. पवित्र शास्त्र ईश्वराच्या प्रेरणेने लिहिले आहे हे ते नाकारतात. दोन तीन घोर चुकींच्या तत्वाद्वारे, पहिलं म्हणजे जीवात्माचे अमरत्व आणि रविवारचे पावित्र्य. सैतान लोकांना त्यांच्या फसवेगिरीत ओढून घेईल. पहिले तत्व पिशाच्यवादाचा पाया घालणे व दुसरे तत्व रोम चर्चची सहानुभूतीचा दुवा निर्माण करणे. सैतान स्वतः ख्रिस्ताचे रूप धारण करील आणि सांगेल की शाब्बताचा दिवस रविवार केला आहे. तो आपल्या उद्धारकांनी सांगितलेली स्वर्गीय अनमोल सत्य तशाच प्रकारे सादर करील. तो लोकांचे आजार बरे करतो, अनेक चमत्कारही करतो व स्वर्गातील साक्ष देतो. परंतु देवाचे लोक फसले जाणार नाही. या खोट्या ख्रिस्ताची शिकवणूक पवित्र शास्त्रानुसार नाही हे ते ओळखतात. त्यांच्या लक्षात येईल की त्यांचा आशीर्वाद हा श्वापदापुढे व त्याच्या मूर्तीपुढे नमणाऱ्यांना दिला गेला आहे. ज्या लोकांविषयी पवित्र शास्त्र ठामपणे जाहीर करते की देवाचा क्रोध त्यांच्यावर ओतला जाईल. खोटे धर्म संजीवन. मी पाहिले की देवाची प्रामाणिक मुले नामधारी ऍडव्हान्टिस्ट आणि पावलेल्या मंडळांमध्येही आहेत आणि पिढांची सुरुवात होण्या अगोदर देवाच्या लोकांना या मंडळामधून बाहेर येण्यास सांगितले जाईल आणि ते आनंदाने सत्याचा स्वीकार करतील. सैतानाला हे ठाऊक आहे. तिसऱ्या देवदूताच्या मोठ्या आरोळी अगोदर तो या धार्मिक शरीरामध्ये उत्साह निर्माण करेल. ज्यांनी सत्य नाकारले त्यांना वाटेल की देव त्यांच्या बाजूने आहे. या जगावर देवाच्या शेवटल्या पिढ्या येण्यापूर्वी देवाच्या लोकांमध्ये पूर्वीसारखा असा देवभिरूपणा जागृत होईल की जो प्रेषितांच्या काळापासून ते आजपर्यंत दिसलेला नाही. देवाच्या भक्तांवर देवाचा पवित्र आत्मा व त्याचे सामर्थ्य ओतले जाईल. त्यावेळी ज्या मंडळांवर देवाच्या भक्तीची व वचनाच्या आवडीची जागा जगाच्या आकर्षणाने घेतली आहे त्या मंडळांपासून अनेक जण स्वतःला वेगळे करतील. भावना उद्दीप्त करणे, खऱ्या गोष्टी सोबत फसव्या गोष्टींची भेसळ करणे यामुळे लोकांना भलतीकडे वळविता येते. तरीही कोणीच मुळी फसवले जाण्याची गरज नाही. देवाच्या वचनाच्या प्रकाशात ज्या चळवळीचे स्वरूप माहिती करून घेणे कठीण नाही. जेथे कोठे सत्यासंबंधी पवित्र शास्त्राची साक्ष जे लोक दुर्लक्षित करीतात व स्वनकार करण्यास व जगी गोष्टी सोडून देण्यास स्पष्ट सांगणारी स्वतः अंतकरणे तपासणारी सत्य नाकारतात तेथे त्यांना देवाचा आशीर्वाद दिला जाऊ शकत नाही. मोहमय संगीताची निर्मिती. याचे जे वर्णन तुमच्यासाठी केले जात आहे ते इंडियामध्ये घडले आहे. इंडियाना येथील या कार्यक्रमाला संबंधित हा होली फ्लॅश नावाची आहे. इंडियामध्ये ही सभा प्रथम 19व्या शतकामध्ये साली भरली गेली होती. याची सविस्तर माहिती सिलेक्टेड मेसेज पान नंबर 31-39 मध्ये पहावी. देवाने मला दाखवून दिले की कृपेचा काळ बंद होण्या अगोदर या गोष्टी होतील. प्रत्येक हिडीस गोष्ट सिद्धीस होईल. त्याचे संगीत म्हणजे आरडाओरडा ड्रम वाजवणे आणि यावर नाचणे या सर्व गोष्टी होतात. अशा प्रकारच्या हरकती करणे योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत याचे ज्ञान होते व त्याच्यावर विश्वासही ठेवता येत नाही. आवाजाच्या क्लोळामुळे योग्य बदल धरून मधुर व गंभीर संगीत आराधना निर्माण केले तर आशीर्वाद मिळेल. सैतानाचे सामर्थ्य व गोंधळ गोंगाट आणि मोठ्या आवाजामध्ये असतो. यामध्ये अविचारपणा असतो आणि त्याची समजूत असते की पवित्र आत्मा कार्य करीत आहे. या गोष्टी भूतकाळापासून चालत आल्या आहेत व पुढेही चालतील. अशा प्रकारे निर्माण केलेले संगीत हे सैतानाचे पाश आहे. जे कोणी यामध्ये भाग घेतात ते त्यामध्ये अडकतात. अशा प्रकारच्या अनोळखी गोष्टींना आपण आपल्या जीवनात स्थान देऊ नये. यामुळे पवित्र आत्म्यामध्ये व देवाच्या सानिध्यात असणारे दूर जाऊ शकतात. देवाचे कार्य हे त्यांच्या स्वभावानुसार शांत व उच्च दर्जाचे असते. खोट्या अन्य भाषा. धर्मवेळे असणाऱ्यांना खोटा उत्साह येतो आणि खोट्या अन्य भाषेत बोलतात आणि मोठ्या आवाजातील गोंगाट करण्याची सवय ही देवाकडून असल्याची मंडळीची समजूत असते. येथे कोणीतरी फसविले आहे. येथे असणारी सर्व गोष्ट चांगली नसतात, सर्व फळे चांगली नसतात. तुम्ही त्यांना त्यांच्या फळांवरून ओळखाल. धर्मवेळे आणि मोठ्या आवाजात असणारे संगीत हे विश्वासाचे विशेष अंग आहे असे ते मानतात. काही जणांना उत्साही व आनंदी भाषा आणि सभा असल्याशिवाय त्यांचे समाधान होत नाही. अशा वातावरणासाठी ते काम करतात आणि स्वतःचे समाधान करून घेतात. परंतु अशा प्रकारच्या प्रभावी सभेत काही फायदा होत नाही. आनंदी व उत्साही सभा संपल्यावर त्यांचा उत्साह मावळतो आणि साध्या व गंभीर सभेमध्ये ते निरुत्साही होतात, कारण अशा प्रकारचा आत्मा हा देवाकडून येत नसतो. त्या आध्यात्मिक सभेचा लाभ मिळतो ज्या सभेला गंभीरता, पावित्र्य व देवाला सन्मानित करणारी आणि हृदय तपासणारी सभा फायदा करून देते. आशीर्वाद मिळतो. प्रत्येक जण स्वतःचे हृदय तपासतो, ख्रिस्ताविषयी अधिक शिकण्याची आस्था बाळगतो. दुष्ट आत्म्याचे मानवी रूपात प्रकट होणे. सैतान देवाच्या प्रत्येक भक्ताला भ्रष्ट करण्याची एकही संधी सोडत नाही. तो आणि त्याचे पतन पावलेले अनुयायी मानवी रूपात येऊन लोकांना फसवीत असतात. दूत सुद्धा मानवाच्या रूपात प्रकट होऊन सर्व शक्ती वापरून सैतानाचा विरोध करतील. ज्यांना सत्य ठाऊक आहेत व दुष्ट दूत त्यांच्याशी बोलतील याची विश्वासामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. एफेसकराच्या 6व्या अध्यायामध्ये याविषयी जे सांगितले आहे त्याविषयी सेवंत डे ॲडव्हान्टिस विसरले आहेत काय? अंधाराच्या साम्राज्याविरुद्ध तोंड देण्यासाठी आणि तोंड देण्यामध्ये आम्ही गुंतलो आहोत. जोपर्यंत आपण आपल्या धन्याच्या जवळ राहत नाही तोपर्यंत सैतान आपल्याला हरवेल. दुष्ट आत्मे विश्वासणाऱ्याच्या स्वरूपामध्ये देवाच्या लोकांमध्ये मिसळून अविश्वासाचे कठीण जाळे पसरविण्याचे कार्य करतील. यामुळे देवाच्या लोकांनी निराश होण्याची गरज नाही, परंतु सैतानी सामर्थ्याविरुद्ध सामना करण्यासाठी सत्याचे हृदय स्थिर असणे आवश्यक आहे. या दुष्ट शक्ती आपल्या सभेमध्ये गोळा होतील आशीर्वाद मिळवण्यासाठी नाही तर विरोध करण्यासाठी, देवाचे सामर्थ्य निष्फळ करण्यासाठी. दुष्ट आत्म्याचे मानवी रूपात प्रकट होणे. दुष्ट दूतांना मेलेल्या पाप्यांचे आणि संतांचे रूप घेऊन प्रकट होणे हे कठीण नव्हते. देवाच्या लोकांची फसवणूक करण्याचे काम ते करतात. त्यांच्या डोळ्यासमोर ते दृश्य रूपाने येतील. यामुळे देवाच्या लोकांच्या मनात संशय निर्माण होईल आणि अशा घटना वारंवार घडतील. अशा चमत्कारी घटना शेवटी घडत राहतील. यामध्ये सैतानाचे कार्य यशस्वी होते. ते म्हणजे त्याचे प्रियजन कबरेमध्ये असतील, त्यांच्या रूपात दुष्ट दूत त्यांच्या समोर प्रकट होतील आणि मृत जन जिवंत असताना जसे बोलतात वागत होते तसेच त्यांच्या रूपातील दुष्ट दूत स्वतःला प्रकट करतील व त्यांना फसवतील. अशा प्रकारे ते देवाच्या लोकांना व इतरांची दिशाभूल करतील. या दुष्ट दूतांचे वागणे व बोलणे लोकांवर देवाच्या वचनापेक्षा जास्त प्रभाव टाकतील. ज्या लोकांचे आप्तजन त्यांच्यापासून दुरावले आहेत सैतान आपल्या सामर्थ्याने त्यांना त्यांच्या समोर घेऊन जाईल. अशा प्रकारे सैतान खोटे सोंग रचून देवाच्या लोकांची दिशाभूल करतो, कारण ही त्यांची नक्कल बेमालूम असते. परिचित दृष्टिक्षेप, परिचित शब्द बोलण्याची पद्धत अगदी तशीच असणार. दुष्ट आत्म्या करवी अनेकांची खात्री होईल. मृत झालेले आणि आपल्या समोर उभे असलेले आमचेच आप्त मित्र आहेत यात मुळीच शंका नाही. आणि हे आत्मी अगदी वचनाच्या विरुद्ध सांगून त्याविषयी लोकांची खात्री करून देतात. ही गंभीर बाब आहे. खोट्या मृत्यांची आणि मृतात्म्यांची ही भेट काही चमत्कार करून लोकांच्या भावनांशी खेळतात व देवाच्या वचनापासून त्यांना दूर भटकवतात. सैतानाचे ख्रिस्ताच्या रूपात प्रकट होणे. आपला शत्रू सैतान जगाला आपल्या सामर्थ्याने व चमत्काराने फसविण्याची तयारी करीत आहे. तो स्वतःला प्रकाशाचा देवदूत आणि येशू ख्रिस्ताच्या रूपात प्रकट होईल. आता जसे माणसे चुकीच्या मार्गदर्शनाला बळी पडतील, तर जेव्हा सैतान प्रत्यक्ष येशू ख्रिस्ताच्या स्वरूपात प्रकट झाला तर आणि त्यांचे लोकांसमोर चमत्कार केले तर लोक सत्यात कसे टिकतील. ख्रिस्त रूपातील सैतानाने जर ख्रिस्तासारखे चमत्कार केले तर त्याच्यासमोर कोणत्या विश्वासाचा टिकाव लागेल. खोटे ख्रिस्त व खोटे संदेश ते उठतील व साजेल तर निवडलेल्यास फसवितील. शेवटच्या दिवसात सैतान येशूचे रूप घेऊन प्रकट होईल. या नाटकाचा शेवट करण्यासाठी अयोग्य शक्ती कार्यरत आहे. सैतान हा ख्रिस्ताचे रूप घेईल आणि धार्मिक व अधार्मिकांना फसविण्याचे कार्य करेल. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करोत. आपण या ठिकाणी प्रार्थना करू. प्रभू परमेश्वर पित्यात, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो की तू आम्हाला ह्या शेवटच्या दिवसामध्ये संदेश दिलेला आहे, तो म्हणजे शेवटच्या दिवसातील घडामोडी या पुस्तकाच्या द्वारे. सैतान शेवटच्या दिवसामध्ये कसा फसवणूक करणार आहे हे आम्ही जाणून घेत आहोत. आम्हाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दे आणि तू येईपर्यंत आम्हाला तुझ्या विश्वासात टिकून तू ठेव. पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन.
सदोदित आनंदियानंद सदोदित आनंदियानंद
भृंगगुंगतो सदैव सेवुन भृंगगुंगतो सदैव सेवुन ख्रिस्त कृपाम करन्
आनंदियानंद सदोदित आनंदियानंद सदोदित आनंदियानंद
जय प्रभु येशु आमुची सत्ता निष्प्रतिबन् सर्व जय प्रभु येशु आमुची सत्ता निष्प्रतिबन् सत्ता निष्प्रतिबन्ध आमुची
आनंदियानंद सदोदित आनंदियानंद सदोदित आनंदियानंद
पहिला पासून पिता स्वामुचा आमचा अवघा छंद पहिला पासून पिता स्वामुचा आमचा अवघा छंद आमचा अवघा छंद सदोदित आनंदियानंद
सदोदित आनंदियानंद सदोदित
आनंदी आनंद
भृंग गुंग तो सदैव सेवुन भृंग गुंग तो सदैव सेवुन क्रिस्त कृपा मकरं
आनंदी आनंद सदोदित आनंदी आनंद
आनंदी आनंद सदोदित आनंदी आनंद आनंदी आनंद सदोदित आनंदी आनंद
ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली
पाप ताप संत्रस्त जनाची अविनाशी साऊली पाप ताप संत्रस्त जनाची अविनाशी साऊली हा केसरशी मज ताराया स्वर्गातून धावली
ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु
श्रोता हो आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ जीवन ज्योती पोस्ट बॉक्स 1446 पुणे 411037 महाराष्ट्र इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल ID घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा WhatsApp द्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.